93.5 Red FM pe.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. कसा होता लॉन्ग वीकेंड? माझ्या लॉन्ग वीकेंडचा बट्ट्याबोळ झाला, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. शूटिंगला गेलो, शूटिंग केलं पण पोस्ट प्रोडक्शन होऊ शकलं नाही, त्यामुळे एपिसोड काही टीव्हीवर दिसलाच नाही. सर्दी भयानक झालेली होती, अजूनही आता सर्दीचं ते शेवटचं असतं ना की सगळं ड्राय होतं औषध खाल्ल्यामुळे. आधी नाक वाहत होतं, आता इतकं चोक झालंय, बंद झालंय, सगळं ड्राय 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 हाव 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 असं झालेलं आहे. आणि आता लॉंग वीकेंड पुन्हा लवकर येणार नाहीये. परवाची 14 तारखेची सुट्टी ही गुरुवारी आहे, 1 मे मला वाटतं रविवारी येतोय, त्यामुळे बऱ्याच वेळ वाटतं अमेरिकेत असतं ना तसं करावं. लॉंग वीकेंड प्रत्येक कधी सोमवारी जरी सुट्टी असली किंवा रादर मंगळवारी बुधवारी गुरुवारी तरी ती शुक्रवारी देतात, म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार बाय डिफॉल्ट त्या आठवड्यात लॉंग वीकेंड मिळतोच. पण असो, माझ्या लॉंग वीकेंडचा चकणाचूर झाला. तुम्ही काय केलं मला सांगा, चांगलं काहीतरी केलं असेल तर प्लीज शेअर करा, तेवढंच मला बरं वाटेल. तुमच्या डोळ्यातनं, तुमच्या सगळ्या अवयवातनं मी आपलं आयुष्य जगतोय. 6608093 हा माझा नंबर आहे. काय केलं लॉंग वीकेंडवर? कमिंग अप इन जस्ट अ मिनिट. पण त्याच्या आधी रेड एफ एमची शेंडी कोणाला लागली ते ऐका. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो.